भाग 27 नवीन माणूस गलतीकरास पत्र 5 अध्याय 16 ते 26 वचन इपिसकरास पत्र 4 अध्याय 22 ते 32 वचन दुसरे करीन यांना 5 अध्याय आणि 17 वचन प्रत्येक माणूस येशूनी मागे चाल आणि त्यानं वचन पाळ त्यांनी आज्ञा पाळ आणि त्याजवर विश्वास ठेव तो एक नवीन माणूस होय परमेश्वर त्याला नवीन जीवन देई परमेश्वर त्याला त्यांनी पापनी क्षमा कर तो लबाड बोलना तो भांडण करना चोरी करना तो मूर्ती पूजा करना तो कोणतच देवनी पूजा करना पवित्र आत्मा त्याला सामर्थ्य दे कारण वाईट सोडी चांगलं काम करासाठी पवित्र आत्मा त्याला सर्व काळ मदत कर आणि सामर्थ्य दे